नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. येत्या 23 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला अर्थसंकल्प. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 27 जणांविरोधात दोषारोप निश्चित. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर तर नांदेडच्या महापौरपदी भाजपच्या कविता मुळे यांची निवड. आणि 12वीच्या परीक्षेला राज्यभरात प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डकडून 15,000 कोटी रुपये दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. अपूर्ण असलेले हे 40 प्रकल्प आणि 100 नाले पूर्ण झाल्यावर 8 लाख एकर जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या बैठकीत झालेल्या इतर निर्णयांबाबत माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
नवी मुंबई विमानतळाच्या जवळ तिसरी मुंबई उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला विविध सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्याला आणि त्यासाठी निधी उभारण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सार्वजनिक खासगी भागीदारी PPP धोरण 2026 या बैठकीत जाहीर करण्यात आलं. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. जीवनशैली आणि आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन हे या अभियानाचे 4 स्तंभ असून या अभियानातून गाव पातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर सरकारचा भर असेल. या अभियानासाठी सुमारे 80 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात इंद्राणी सहकारी सूतगिरणीला शासकीय अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. जमीन महसूल अधिनियमात सुधारणा करून ईमेलद्वारे बजावलेली नोटीसही कायदेशीर ठरवण्याला मंत्रिमंडळानं बैठकीत संमती दिली. याशिवाय राज्यस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनातल्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करणं, अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या 11 पदांची निर्मिती तसंच सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवनात झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. लोकसभेच्या कामकाजातला अडथळा संपून आज अर्थसंकल्पावरची चर्चा सदनात सुरू झाली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या चर्चेला सुरुवात केली. राज्यसभेतही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून शिवसेनेचे मिलिंद देवरा यांनी या चर्चेत भाग घेतला. लोकसभेत विरोधी पक्षांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. या नोटीसीवर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी सह्या केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मात्र या प्रस्तावावर सही केलेली नाही. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईच्या एका विशेष मोका न्यायालयानं 27 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित केले आहेत. 2024 साली सिद्दीकी यांची मुंबईत वांद्रा इथं 3 मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी 27 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला फरार आरोपी दर्शवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आज ही निवडणूक झाली. यावेळी राजूरकर यांना 70 तर MIMचे उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली. नांदेड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कविता मुळे यांचा विजय झाला. त्यांना 81 पैकी 50 मतं मिळाली. एमआयएमच्या अश्विनी धोंगडे यांना 14 तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या महेजबीन अब्दुल फहीम यांना 15 मतं मिळाली. उपमहापौरपदी भाजपाचे दीपक सिंह रावत हे विजयी झाले. या निवडणुकीत शिवसेनेच्या 4 नगरसेवकांसह एका अपक्ष उमेदवारानंही भाजपाला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 18 मार्चपर्यंत राज्यातल्या 9 विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. विभागात या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांमध्ये 454 परीक्षा केंद्रांवर 1,90,592 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या सर्व केंद्रांवर भरारी पथकांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 45,000 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त तैनात असून ठिकठिकाणी CCTV आणि ड्रोनद्वारे तपासणी केली जात आहे. लातूर जिल्ह्यात 101 केंद्रांवर परीक्षा होत असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर 3 अधिकाऱ्यांचं बैठक पथक तैनात करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी लातूर जिल्हा परिषदेत या परीक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आज सगळ्या बैठक पथकांचा आढावा घेतला. परभणी जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण आणि पोलीस विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा कक्षात CCTV लावण्यात आले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांनी शहरातल्या परीक्षा केंद्रांना भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची 29,000 अधिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. अवजड उद्योग राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी आज लोकसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. देशभरात पुरेशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सरकारनं सुमारे 3,000 कोटी रुपये वितरित केल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं आतापर्यंत 272 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता प्राप्त केली आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली. हरित हायड्रोजन क्षेत्रातही जागतिक भविष्याला आकार देण्यात भारत अग्रणी असल्याचं नमूद करत मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत देशभरात 21 हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं जोशी यांनी सांगितलं. देशानं 2024-25 या वर्षात राष्ट्रीय जलमार्गांवरून विक्रमी 14.6 कोटी टन मालाची वाहतूक केली. केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत प्रश्नकाळात ही माहिती दिली. देशात क्रूज पर्यटनात पूर्वीच्या तुलनेत 480% वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या नागरिकांना वीज चोरी किंवा इतर माहिती देता यावी यासाठी महावितरणनं 2 स्वतंत्र व्हॉट्सअप क्रमांक जारी केले आहेत. वीज चोरीची माहिती 90-11-07-52-00 या क्रमांकावर तर धोकादायक वीज यंत्रणा किंवा चुकीची वीज बिलं याबाबतची माहिती 90-11-07-56-00 या क्रमांकावर देता येईल. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नेदरलँडनं नामिबियाचा 7 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात UAE न्यूझीलंडसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष दिलं. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 7व्या षटकात बिनबाद 85 धावा झाल्या होत्या. स्पर्धेतला तिसरा सामना पाकिस्तान आणि अमेरिका संघात संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जलसंपदा विभागाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. येत्या 23 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला अर्थसंकल्प. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 27 जणांविरोधात दोषारोप निश्चित. आणि 12वीच्या परीक्षेला राज्यभरात प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.